हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:29 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. एंड मॉर्निंग नंबर वन मे
थॉट ऑफ द डे रुद्रा की जुबानी. रुद्रा की जुबानी
बर थॉट ऑफ द डे मध्ये सध्या सोशल नेटवर्किंग ऍप्लिकेशन्स आणि वेबसाईट्स वरती बरेचसे थॉट्स आयुष्याशी जोडले गेलेले आपल्याला वाचायला मिळत आहेत. आणि हे थॉट्स वाचताना आहे ना, खऱ्या अर्थानं एक गमतीशीर गोष्ट मला अशी रिअलाइज झाली की आयुष्य तुम्ही कशासोबतही कम्पेअर करू शकतात, रिलेट करू शकतात, सहसंबंध दर्शवू शकतात आयुष्याचा. म्हणजे आयुष्य हे कांद्यासारखं आहे, त्याला वेगवेगळे लेअर्स असतात. इथपासून तर आयुष्य हे फुलांसारखं आहे, बगीचासारखं आहे, लहान मुलाच्या डोळ्यांसारखं आहे. तुम्ही कुठच्याही गोष्टीसोबत आयुष्याला कम्पेअर करू शकतात, पण आयुष्य कशासोबतही कम्पेअर करा, त्यातून इन्स्पिरेशन घेण्याचा प्रयत्न करा, नो प्रॉब्लेम. बट आयुष्यात कोणाला कोणासोबतच कम्पेअर करू नका. अगर ये कम्पॅरिझन करणे मे लग जाओगे तो जिंदगी छोटी पड जाएगी आणि नंतर शेवटाला कधीतरी लक्षात येतं की अरे मी ना वेस्ट केला माझा वेळ. टाइम सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर इसी थॉट के साथ नचा फराटे मार के फ्रॉम माल एज वेल सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.